अगर बचपन मुझे अभी मिल जाए ना तो मैं भी उसकी बन जाऊंगी यार, इतना ज्यादा प्यारा था हमारा बचपन।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक पुन्हा एकदा इकडे आली। आणि मी तुम्हाला विचारलं होतं, तुमच्या शाळेतले कुठले असे फ्रेंड्स आहेत जे आजही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत? आज चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट करतोय आपण, आणि खरंच लहानपणीची सगळ्या गोष्टींची आज तितकीच जास्त आठवण येते, नाही का?
हॅलो, हॅपी चिल्ड्रन्स डे
महक। हॅपी चिल्ड्रन्स डे, कोण बोलतंय?
जान्हवी बोलते।
हाय जान्हवी, कशी आहेस?
एकदम मजेत। मी 12th ला। हो, सगळे माझे फ्रेंड्स स्कूल मधले म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्येच आहेत, आणि मी सध्या त्यांना खूप जास्त मिस करते, कारण की आमच्या स्कूलच्या वेळेस आम्ही खूप जास्त एन्जॉय केले होते। चिल्ड्रन्स डे ला आम्ही खूप मोठा प्लॅन करायचो, फिरायला जायचो, ते मी खूप जास्त मिस करते।
ओ, मग तू काय सांगशील तुझ्या या सगळ्या फ्रेंड्सला?
मिस यू लॉट फ्रेंड्स अँड लव यू ऑल।
नाव सांग ना, कोण कोण होते तुझ्या सोबत?
माझ्या सोबत राजेश्वरी, अजून कीर्ती, प्रतीश, आकांक्षा।
भारी, आणि तुला आजच्या दिवसाच्या बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा।
थँक्यू।
खरंच म्हणजे लहानपणीचे दिवस ते किती छान होते ना, आपण कुठेही झोपलेलो असलो तरी आपल्या अंथरुणातच आपण दिसायचो, कारण की आई बाबा आपल्याला उचलून आपल्या अंथरुणात ठेवायचे आणि छानपैकी पांघरुण वगैरे घालायचे, ते टीव्ही समोर सोफ्यावरती अगदी मस्त टीव्ही बघत बघत झोपणं आजकाल आपण मिसच करतोय। आजकाल कितीतरी तासन तास आपण अंथरुणात अगदी मोबाईल घेऊन पडलेलो असतो, ती शांत जी झोप आहे ना लहानपणाची, ती आजही जर का मिळाली तर सगळ्यांना किती आनंद होईल ना। प्रत्येकालाच त्या बालपणामध्ये जायची इच्छा होईल, पण आजचा एक दिवस आपण नक्कीच त्या बालपणात जाऊन जगू शकतो आणि आपल्यातल्या लहान मुलाला जागं ठेवू शकतो। 9607007935 डायल करून सांगा की तुमचे कुठले फ्रेंड्स तुमच्या आजही कॉन्टॅक्टमध्ये आहेत। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।